वाचिकं करोति वाचालम् पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपा तम् अहं वन्दे परमानन्दमाधवम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिनां मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवद् गीते भवद्वेषिनी नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैः समैः वेदैः साङ्ग पदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यश्चान्तं न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनम् स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं भावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषस्य श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञाने शाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापरी गार्हस्ते किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथवल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् ప్రేమా భక్త సుశాంత దాంత సూదం ఉత్తుంగధిం వత్సలం సోహం బోధ శుచిత్వ పూర్ణ సతతం తుర్యత్వమాసాదితం వందే ద్వాం అకరందనాథయతినం రక్షస్వ దీనాంకితం. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.
अभयम सत्व संशुद्धि ही असे दोन गुण अपन दैवी संपदेचे पाहिले. आज ज्ञान योग व्यवस्थिति ही हा गुण अपन पाहणार आहोत. ज्ञान आणि योग याची व्यवस्थिती ही म्हणजे लोकमान्यांनी अर्थ केलाय तारतम्याने व्यवस्था. कुठं कुठं अर्थ केलेला आहे की ज्ञान आणि योग यांची या दोन्ही संबंधी एकनिष्ठता तन्निष्ठता. मी सुरुवातीच्या काही प्रवचनांमध्ये सांगितलं की हा जो ज्ञान योग व्यवस्थिती ही हा शब्द आहे हा बाराव्या अध्यायाला रिप्रेझेंट करतो असं मी म्हटलेलं होतो. भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायाला ज्ञान प्रधान सांख्य योग असं म्हटलं जातं. सांख्य योगामध्ये आत्मविषयक तत्वज्ञान ज्याला आत्मबुद्धी असं म्हटलेलं आहे, आत्मविषयक तत्वज्ञान ज्याच्या ठिकाणी सुप्रतिष्ठित झालेलं आहे किंवा त्यामध्ये जो पारंगत आहे, जो आत्मविषयक तत्वज्ञान म्हणजे आपण सच्चिदानंद आत्मा आहोत, आपण देह मन बुद्धी नाही, न जायते म्रियते वा कदाचित, नायम भूत्वा भविता वा न भूयः अजः नित्यः शाश्वतः अयम पुराणः, असा जो एवं गुणविशिष्ट आत्मा तो आपण आहोत असं ज्याला समजलं, असं ज्याच्या प्रत्ययाला आलं किंवा असं ज्याच्या बुद्धीमध्ये पूर्णपणाने ठसलं, त्याची कर्म कशी असतील याचं वर्णन करत असताना योग बुद्धी ही गोष्ट अवश्यंभावी आली. अर्थातच ज्याला आपण आत्मा, आपण देह मन बुद्धी नाही अशा प्रकारचा निश्चय दृढ झाला, त्याच्यापुढे कर्म करत असताना इंद्रिय आहेत म्हणजे कर्म करणार, कर्म करत असताना त्याच्यासमोर काय काय पर्याय राहतात, ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे त्याच्यासमोर पर्याय काय काय राहतात. एक म्हणजे कर्म न करण्याचा पर्याय त्याच्यासमोर राहतो, कारण त्याला ज्ञान झालेलं आहे म्हणून कर्मच करायची नाहीत असं तो करू शकतो, तो तसं करू शकत नाही. सांगे श्रवणी ऐकावे ठेले की नेत्रींचे तेज गेले, हे नासारंग्र बुझाले परिमळू नेघे, असं काही होईल? हे न ठकेची जरी काही तरी सांडिले ते काही, म्हणून कर्म त्यागू नाही प्रकृती म्हणता. जो प्रकृती म्हणता आहे, ज्ञानी झाला तरी देखील एका देहातच वावरणार ना. आपण देहाच्या पलीकडे आहोत हा बोध असणारा देह सोडून तर देणार नाही ना. तो देहामध्येच वर्तन करतो. तो देहामध्ये वर्तन करत असताना किंवा देहामध्ये राहत असताना त्याला कर्म करावीच लागतात. प्रश्न फक्त कमी किंवा अधिक कर्मांचा राहतो. म्हणजे जो संन्यासी आहे ज्यांनी कर्मांचा त्याग केलेला आहे ज्ञानाखातर, तो स्वाध्याय मननादी चिंतनादी ध्यानादी उपासनेची कर्म अधिक करेल. पण देहरक्षणापुरती तर कर्म अगदी नोकरी उद्योग नाही तरी पाच घरी भिक्षा मागण्याचं कर्म तर त्याला करावंच लागेल. त्यामुळे कर्म संपूर्ण टाकणं शक्य नाही. अगदी ज्ञानी पुरुष झाला आणि तो कर्मपर नाही कर्म प्रवृत्तीचा नाही तरी देखील त्याला काही किमान कर्म करावीच लागतात. मग ज्याला ज्ञान झालेलं आहे तो या किमान कर्मांकडे तरी कसं पाहिल, आणि ज्याच्या ठिकाणी ज्ञान होऊन देखील कर्म प्रवृत्ती शिल्लक आहे असा पुरुष कसा पाहिल. एकाच बोधाने पाहिल. तो उदंड कर्मांमधून फक्त स्वधर्म कर्मच आपली समजेल. स्वधर्म कर्मांची फळं त्याला मिळतील पण आपल्या देह मन बुद्धीला मिळतील असं तो समजेल. मी त्याच्यापासून वेगळा आहे असा त्याचा बोध असेल. तो फलाशेनी कर्म करणार नाही. तो कर्मफळांचा मनतः त्याग करेल. मनतः किंवा चैतन्याने त्याच्या कर्मफळ आपल्यापर्यंत पोचू शकत नाही असा त्याचा बोध राहील. बरोबर आहे. त्याच्या कर्मांचा हेतू काय राहील आपल्याला तर एवढंच माहितीये की कर्मामागे हेतू असल्याखेरीज कर्मच होत नाही. जर हेतूच नसेल तर कर्म करण्याचं कारण तरी काय. त्यामुळं भगवद्गीता देखील म्हणते की ज्याला ज्ञान झालेलं नाही अशी व्यक्ती करेन तर फळासाठी करेन, आणि फळासाठी करायचं नसेल तर करणारच नाही. असे दोनच पर्याय ज्याला ज्ञान झालं नाही अशा व्यक्तीसमोर उपलब्ध असतात. करायचं आणि फळाच्या हेतूकडे लक्ष ठेवायचं नाही हा कोणता न्याय. पण त्याला असं पक्क समजलेलं असतं की देह हा काही झालं तरी कर्म करतो, म्हणून त्यांनी फक्त स्वधर्म कर्म करावीत, कर्तव्यात्मक कर्म करावीत. ही कर्तव्यात्मक कर्म करत असताना, कर्तव्य बुद्धीनी करत असताना ती यज्ञ भावनेनी करावीत, ती सेवा म्हणून करावीत. त्याच्यात स्वार्थ नसावा. ती समर्पण भावनेनी करावीत. आणि कर्म मुळीच न करणं ही आत्म्याची स्थिती आहे. ती देहाला लागूच होत नाही. त्यामुळं कर्म न करण्याच्या विषयी विशेष प्रीती तो राखणारच नाही. अकर्माच्या ठिकाणी त्याची प्रीती नसेल, तसं कर्माच्या ठिकाणीही त्याची प्रीती नसेल. म्हणून सांख्य बुद्धीच्या अंतर्गतच योग बुद्धी येते. दुसऱ्या अध्यायाप्रमाणे ही योगाची कला म्हणजे कर्म योग कला प्राप्त झाल्याखेरीज बुद्धी स्थिरच होत नाही खरं म्हणजे. पण ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे किंवा ज्याला ज्ञान झालेलं आहे त्याची कर्म या झोकाने होतात. एवढं भगवद्गीतेनी सांख्य बुद्धी आणि योग बुद्धी आणि मग नंतर स्थित प्रज्ञा अशा विषयामध्ये दुसऱ्या अध्यायात वर्णन करून सांगितलं. आता ज्याला ज्ञान झालेलं आहे तो योग बुद्धी देखील इनबिल्टच समजा त्याची, तो योग बुद्धी राखूनच राहील। तर ज्याला ज्ञान मिळवायचं आहे त्यांनी कसं राहायचं, त्यांनी काय करायचं, हे तिसऱ्या अध्यायापासून भगवंतांनी सांगायला सुरुवात केली। जो कर्म मार्गाने चालणारा आहे तो ज्ञानी नाहीये, त्याला ज्ञान कोणतंही झालेलं नाहीये, पण ज्ञान होण्याकरता म्हणजे आत्मज्ञानाकडे अग्रेसर होणार असं जीवन जगायचं जर त्याला असेल तर त्यांनी कर्म कशी करायला पाहिजेत, कर्मयोग सांगितला। मयि सर्वाणि कर्माणि सन्यस्य अध्यात्म चेतसा निराशी ही निर्ममो भूत्वा युद्धस्व विगत ज्वरः अभिनिवेश रहित। सर्व कर्म मला अर्पण करून, परमात्म्याला अर्पण करून, आपली इंद्रियांना अर्पण होतात, मनाला अर्पण होतात, तर इंद्रिय मनाला अर्पण न होता, स्वार्थजन्य कर्म न करता, एका जगडव्याळ कर्मचक्राचा आपण एक घटक आहोत असं समजून सेवावृत्तीनी कर्म करावेत। आत्मभान ठेवण्याचा यथाशक्य प्रयत्न करावा, कारण ज्ञान झालेलं नाहीये। मी आत्मा असं जेवढं होता होईल तेवढं लक्षात ठेवावं। फळाशा देखील न धरण्याचा अभ्यास करावा, फळ तर मिळणारच आहे। परमार्थामध्ये जे फळाबद्दल सांगितलं जातं त्यामुळे परमार्थ नकारात्मक कधीच होऊ शकत नाही, याचं कारण कर्माबरोबर फळ चिकटलेलंच आहे हे कर्मयोग सांगणाऱ्यांना माहीत आहे। उद्या जर समजा असं असतं की कर्मफळाचा त्याग करा असं म्हटल्यानंतर त्याग करता आला असता, एक कल्पना करा, हायपोथेटिकल कंडिशन, की सद्गुरूंनी सांगितलं की कर्मफळाचा त्याग करून कर्म करा, तर सद्गुरूंसमोर बसलेले अनादिकाळापासून ऋषीमुनींच्या काळापासून परमार्थ शिकण्यासाठी म्हणून आलेले त्यांच्यातले कित्येक आलेच नसते। कर्माचं फळ मिळणार आहे हे उघड उघड आपल्याला माहिती आहे, मग त्याग कसला करायला सांगितला? आशा न ठेवता कर्म कशा करता करायला सांगितली? कारण त्याला आत्मज्ञानाकडे प्रवृत्त व्हायचं आहे। म्हणून यामुळे जर काही होत असेल तर कर्मफळ ज्या देहाला मिळतात तो देहच माझ्यापासून वेगळा असं सतत तो घोकत असल्यामुळं, सतत त्याचा अभ्यास तो करत असल्यामुळं किमान एवढी गोष्ट होते की कर्मफळ टाकून जरी देता येत नसलं तरी देहबुद्धी टाकायला मदत होते। या सगळ्याच्या मागची तत्व जर समजून घेतली, ज्ञान योग व्यवस्थिती याच्यावर मी बोलतोय, कर्माचं फळ टाकायला सांगितलं हीच देहसंग सोडण्याची युक्ती ठरली आणि आत्म्याशी एकरूपतेची तीच युक्ती ठरली। दुसरी गोष्ट कर्म करणाऱ्या माणसाला अडणारी ती म्हणजे ममत्वाची, मी आणि त्याच्या संबंधित असणारं ते माझं, मी म्हणजे स्वदेहा नाम अर्जुनो, जो कोणी नाम रूप वर्ण आकार असा जो मी आहे तो, आणि माझं असा जो माझा एक समुदाय असतो, माझी पत्नी, माझा पती, माझी मुलं, माझं घर, माझा बँक बॅलन्स, हे सगळं माझं आहे की नाही? नक्की माझं आहे। मी हे काय जॅकेट स्वेटर काय म्हणतात त्याला माझं जर म्हटलं नाही तर हा मी घरात मागणार कसा? जो शर्ट आहे त्या शर्टला माझा शर्ट असं मला म्हणायला लागेल का? लागणार नाही। घरात जर तीन चार भगिनी असतील, लॉकरमध्ये ठेवलेल्या बांगड्या, तर या सगळ्यांच्या आहेत तर म्हणता येत नाही, प्रत्येकाचा घाट वेगळा असतो, त्यामुळे त्याला माझं म्हणायचं का म्हणायचं नाही, व्यवहाराकरता म्हणावंच लागतं, एका सोयी करता हे सगळं माझं हे नक्की आहे। हे विश्वची माझे घर असं मी म्हटलो तरी रात्री मला कुठं यायला लागतं, माझ्या घरात यायला लागतं, अशी प्रत्येकाची अवस्था आहे। म्हणून या ममत्वाचा देखील मनतः त्याग, कर्मयोग तसं जर म्हटलं तर त्याचा कोणता त्याग करता येतो? फळाचा नाही, कर्माचा नाही। मी कर्म करतो असं जर म्हटलं, कोणी मला सांगितलं की तुम्ही असं करा की सकाळी उठल्यानंतर मला फोन करा, तर मी त्याला म्हणायचं ना की मी फोन करतो, किंवा मला एक काम सांगितलं तर मी करतो असं म्हणायचं ना का नाही म्हणायचं? मी हा कोणी असतो का नसतो? व्यवहारामध्ये नक्कीच असतो। तो मी आणि त्या मीचे म्हणून जे असतात सावली त्या मीची, ते सगळे माझे होतात। पण याचा मनतः त्याग किंवा हे माझे नाहीत अशा प्रकारचं प्रगाढ चिंतन किंवा प्रबोधन किंवा विवेक, या गोष्टीमुळे तो देहसंग सोडू शकतो आणि परमात्म तत्वाशी म्हणजे देहाच्याच आत असणारी, ज्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात, एतत यो वेत्ति तम प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः, हे क्षेत्र आहे हे समजणारा क्षेत्राच्या आतच जाणीव रूपाने असतो क्षेत्रज्ञ। हा क्षेत्रज्ञ जर प्राप्त करायचा असेल तर देह भावना कमी व्हायला पाहिजे, याकरता या युक्त्या आहेत कर्मयोगातल्या सगळ्या। तुम्हाला अजून ज्ञान झालेलं नाही म्हणून या सांगितल्या जातात, कर्म करायला सांगितलं जातं, अभिनिवेश रहित कर्म करायला सांगितलं जातं। असा कर्मयोग आचरण करत असताना अर्थातच त्याची जी कर्मदशा आहे, कर्म करण्याची दशा आहे, त्या दशेमध्ये हे जसं जसं त्याला जमू लागतं तसं तसं एक न करणारा कोणी आत आहे हे त्याला समजतं। ही गंमत आहे, जसं तुम्ही गाडी चालताना पाहता, चाकं फिरताना पाहता, पण चाकं एक आस असतो आणि त्या आसाच्या भोवती फिरतात, तो आस मात्र स्थिर असतो, तो आस ही फिरेल तर गाडीच फिरणार नाही, चाकच फिरणार नाहीत, आस स्थिर असतो आणि म्हणून चाकं फिरतात। जसं तसं आपल्या देहाच्या आत एक अधिष्ठान तत्व आहे, ते अत्यंत स्थिर शांत अचल असं आहे आणि त्या तत्वाच्या योगाने देह मन बुद्धी हे चलित झालेले आहेत। त्या तत्वापर्यंत जर जायचं झालं तर देह मन आणि बुद्धी यांचा अभिमान टाकायला लागतो, त्यांना मी असं म्हणतो ती गोष्ट टाकायला लागते। हे ज्याला जमतं तो कर्म करताना आपल्या स्वतःची अकर्मदशा पाहतो, आपण करतच नाही असं त्याच्या लक्षात येतं, कारण कित्येक वर्षांचा अभ्यास केलेला असतो, म्हणून त्याला कर्मणी अकर्म म्हणजे कर्म करत असतानाच आपली अकर्मदशा समजायला सुरुवात होते आणि जेव्हा त्याला समजते त्याच क्षणी त्या अकर्मातच आपली कर्मदशा देखील त्याच्या लक्षात येते. देह मन बुद्धी तर कर्म करतायत, हे जे कर्मयोगाचं तत्वज्ञान आहे, हे कर्मयोगाचं तत्वज्ञान पुढे कर्मयोग आणि कर्माचा संन्यास या दोन्हींनाही लागू पडलं. याचं कारण सुरुवातीलाच मी सांगितलं, अगदी संन्यासी जरी म्हटला तरी किमान कर्म करावीच लागतात, कर्मांचा त्यागच संभवत नाही. असं असल्यामुळं तुम्ही कमी कर्म करा, एवढी करा किंवा एवढी करा, एकाच बोधाने करायला पाहिजेत. त्यामुळे कर्मयोग्याला आणि कर्मसन्याशाला संकल्पाचा त्याग झाल्याशिवाय काहीच जमणार नाही. नाही संन्यस्त संकल्प योगी भवती कश्चन. संकल्पाचा संन्यास झाल्याखेरीज कोणी कर्मयोगी होऊ शकत नाही, कोणी संन्यासी होऊ शकत नाही. आणि म्हणून भगवंतांनी एक जीवनमुक्त लक्षण म्हणून पाचव्या अध्यायात वर्णन करून सांगितली. इथपर्यंत भगवद्गीता थिअरेटिकलच आहे, कर्मयोग हा थिअरेटिकल आहे. त्याच्यात तसं जर म्हटलं तर कर्म करण्याची युक्ती समजते, पण ती युक्ती जमवण्यासाठी जे मन पाहिजे, जी बुद्धी पाहिजे, ती जर एखाद्याकडे नसेल तर तो ती जमवणार कशी. म्हणून भगवद्गीतेमध्ये साधना ही गोष्ट एवढं सांगितल्यानंतर प्रथम सहाव्या अध्यायामध्ये आली की ज्या देह मन बुद्धीच्या नळ्यांमधून ही कर्म होणार, त्या देह मन बुद्धीची विशिष्ट तयारी जर असेल तरच या प्रकारची कर्म व्हायची आणि मग आत्मज्ञानापर्यंत पोचायचा. म्हणून देह मन बुद्धी पासून मी वेगळा आहे हे ज्या फलाशेचा त्याग केल्यामुळे लक्षात येतं, त्याच्याच पुढची पायरी म्हणजे ध्यानात किंवा डोळे मिटून बसल्यानंतर देखील जी सूक्ष्म कर्म चालू राहतात वैचारिक, त्या कर्मांचा देखील त्याग करणं. डोळे मिटल्यानंतर जग जसंच्या तसं समोर उभं राहतं. मी प्रत्यक्ष न बोलताना बोलतो, संवाद करतो, भांडतो, रुसतो, रडतो, हसतो, काम करतो, प्रवास करतो, डोळे मिटून मी सगळं करतो. ध्यानाला बसलेली व्यक्ती सगळं करते. तुकाराम महाराज मोराया गोसावींना भेटायला आले तेव्हा मोराया गोसावी ध्यानाला बसलेले होते, ते समकालीन. मोराया गोसावी ध्यानाला बसलेत म्हणून तुकाराम महाराज जसे आले तसे परत गेले. मोराया गोसावींना कळलं की तुकोबा भेटायला आलेले होते, त्यामुळे पुन्हा जेव्हा भेट झाली तेव्हा त्यांनी सांगितलं की आपण तुम्ही येऊन गेलात. मोराया गोसावी म्हणाले हो, तेव्हा तुम्ही वाहना दुरुस्त करायला गेलात. तुकाराम महाराज म्हणाले मोराया गोसाव्यांना की हो मी आलो तो, तेव्हा तुम्ही वाहना दुरुस्त करायला गेलात. तुकाराम महाराज ध्यानाला बसलेले, मोराया गोसावी ध्यानाला बसलेले होते, पण ध्यानात आपल्या खडावा वाहना दुरुस्त करायला गेलेले होते चांभाराकडे. आपणही तेच करतो, आपण आपल्या गाडीचं पंक्चर काढतो. माहीत असतं रात्री येतानाच ढकलत आणलेली असते, उद्या प्रथम पंक्चर काढायचं आणि ऑफिसला जायचं, हेच आमच्या डोळ्यासमोर असतं ध्यानाला बसायच्या आधी. त्यामुळे ध्यानात बसल्या बसल्या आम्ही गाडी ओढत पंक्चर काढायलाच नेलेली असते. ही प्रत्येकाची जर कथा आहे म्हणून कर्म ज्या बोधानी करायची, फलत्याग ज्या बोधानी करायचा, ममतेचा त्याग ज्या बोधानी करायचा, त्याकरता जे मन बुद्धी इंद्रिय शिक्षित असायला पाहिजेत, त्यांच्यावर काही संस्कार असले पाहिजेत अलिप्ततेचे. ते जर नसतील तर कर्मात जमणार कसं? म्हणून ध्यानाचा विषय आला. आणि मग पुढं 12व्या अध्यायापर्यंत हा विषय तसा विकसित होत गेला आणि 12व्या अध्यायापर्यंत हा ज्ञान योग व्यवस्थितीही हा विषय भगवंतांनी शांतीपर्यंत नेऊन भिडवला. सर्वात शेवटी शांती मिळाली पाहिजे. श्रेयो ही ज्ञानम अभ्यासात, ज्ञानात ध्यानम विशिष्यते. ध्यानात कर्मफल त्याग, त्यागात शांती ही अनंतरम. हा क्रम देखील कसा आश्चर्यकारक एखाद्याला वाटेल पण स्वाभाविक आहे ते बघा. ज्ञान आणि अभ्यास याच्यामध्ये ज्ञानपूर्वक अभ्यास केलेला अधिक श्रेष्ठ, केवळ अभ्यासापेक्षा. या ज्ञानपूर्वक अभ्यासामुळे आपल्याला कळतं आत्म्याचं स्वरूप काय आहे, कर्म कशी करायला पाहिजेत. पण एवढं सगळं जरी कळलं तरी ध्यानाखेरीज होत नाही. म्हणून श्रेयो ही ज्ञानम अभ्यासात, ज्ञानात ध्यानम विशिष्यते. आता ध्यान जमलं आणि शांती मिळाली तर जमणार नाही का सगळं? ध्यानात ही शांती मिळतेच. पण ते असं म्हणतात की ध्यानापेक्षा कर्मफल त्याग श्रेष्ठ. कारण मूळ सगळं प्रकरण सुरू झालं की आम्हाला ज्ञान नाही आणि आम्ही सतत कर्म करतो, जर कर्म जमली तर आमचं सगळं जमणार. या विषयातच ध्यान आलं. असं असल्यामुळं ध्यान जरी झालं तरी देखील कर्माचा प्रसंग तुलनेने जास्त. ध्यान 1.5 तास, कर्म उरलेले 22.5 तास. त्यामुळे ध्यानात शांती मिळवणारे खूप आहेत. पण व्यवहारात उद्वेग येतो, व्यवहारात स्वार्थ सुटत नाही, माझं तुझं तसंच राहतं, रागावतो, रुसतो, भांडतो. अशा सगळ्या गोष्टी जर व्यवहारात चालू असतील एखाद्याच्या, तर त्या व्यक्तीला देखील वाटतं की मी एवढं ध्यान वगैरे करतो आणि माझा व्यवहार असा कसा, त्याच्यात अजून सुधारणा कशी नाही. म्हणून कर्मफल त्याग साधला की त्यामुळे मिळणारी शांती मात्र तशी कायम टिकणारी शांती राहते. ध्यानातली शांती बिघडते, ध्यानातून उठल्यानंतर कालांतराने खाली येते. पण जो ध्यानातली शांती धरून आणि आत्मभाव लक्षात ठेवून कर्मफळाच्या ठिकाणी असा विश्वामित्री हात जो राखेल तो कर्मफल त्यागानी मिळणारी शांती प्राप्त करतो. ती मात्र सतत मिळणारी शांती असते. ज्ञान योग व्यवस्थिती ही याचा तो अर्थ आहे. ज्ञान आणि योग यांची एका तारतम्यानी व्यवस्था. नुसतं आत्मविषयक तत्वज्ञान उपनिषद पाठ केली तर ती तोंडावर जिभेवर राहतात, त्या अनुभवाला येत नाही अशी अडचण आहे. नुसता कर्माचा वारेमाप अभ्यास केला, कर्मप्रवण प्रवृत्ती आहे, पण कोणतीही कर्म हातात घेतली, स्वधर्म कर्म नावाचा कोणताच प्रकार ठेवला नाही, जिथं फायदा होतो तिथं आपण, अशी वृत्ती धरली तरी ज्ञानापर्यंत पोहोचणार नाही. कर्तव्यात्मक कर्म केली तेवढ्यानेही भागणार नाही. ती कर्म विशिष्ट बोधानी करायला पाहिजेत, ती विशिष्ट बोधानी जमावीत म्हणून ध्यान करायला पाहिजे, त्या ध्यानानंतर देखील ती कर्म विशिष्ट बोधानी जमायलाच पाहिजेत, तरच जमलं म्हणायचं। म्हणून कर्मफल त्यागाची शांती अशी ज्ञानानी आणि योगानी त्याची सम्यक व्यवस्था जो आपल्या आचरणामध्ये उतरवू शकतो असं दैवी पुरुषाचं लक्षण म्हणून भगवंतांनी लिहिलं। ज्ञान योग व्यवस्थिती, आत्मज्ञान आणि कर्मयोगाचा अभ्यास, या कर्मयोगाच्या अभ्यासामध्ये आता मी सांगितलेलं सगळं आणि त्याच्याही पुढे आहे, पण संबंध भगवद्गीतेचा मग 13व्या अध्यायापर्यंत आढावा घेतल्यासारखं होईल, तेवढं करण्याची गरज नाही। तुम्हाला हा विषय सांगितल्यावर माझ्या आधीच तुमच्या मनात यायला आता सुरुवात होते की कशात भगवंतांनी काय सांगितलं, मग काय सांगितलं, मग अशी युक्ती आणि तशी युक्ती। आता आत्मलाभाविखी ज्ञान योगा माझी एकी जे आपुलिया ठाकी हाव भरे। आत्मलाभ होण्यासाठी या विषयाशी संबंधित आता आत्मलाभाविखी ज्ञान योगा माझी एकी जे आपुलिया ठाकी हाव भरे। कोणी असा अर्थ काढतात की ज्ञान किंवा योग यांच्यापैकी कुठल्याही एकामध्ये ज्याची आवड उत्पन्न होते असा कोणी कोणी अर्थ केलेला आहे। स्वतः स्वामी स्वरूपानंदांनी अभंग ज्ञानेश्वरीमध्ये असाच अर्थ केलाय। ज्ञान आत्मज्ञान किंवा योग म्हणजे कर्मयोग जो शांतीपर्यंत घेऊन जातो तो यापैकी कुठल्याही एकाच्या ठिकाणी मोठी आवड असणं म्हणजे ज्ञानयोग व्यवस्थिती ही। पण ज्ञानाविषयी खूप आवड जरी असली तरी त्या ज्ञानात विशिष्ट मार्गाने गेल्याखेरीज रमता येत नाही अशी परिस्थिती असल्यामुळं ज्ञानयोगा माझी एकी म्हणजे या दोघांमध्ये कोणीतरी एक असा जो अर्थ केला जातो त्याच्यापेक्षा हा अर्थ देखील होऊ शकतो की ज्ञान आणि योग यांचं एकत्व, यांची एकदशा जे आपुलिया ठाकी हाव भरे। त्यामुळं स्वरूप विश्रांतीसाठी, स्वरूप सुख मिळण्यासाठी, अनुभव ज्ञान मिळण्यासाठी म्हणून त्याच्या एकरूपतेमध्येच, एकरूपतेनी हे दोन्ही करण्यामध्येच ज्याची आवड असते, ज्यांनी पारंगतता संपादन केली, तेथ सगळीये चित्तवृत्ती त्यागू करणे या रीती। हे असे दोन्ही अर्थ कसे होऊ शकतात याचं कारण खरं एक सुप्रतिष्ठित जेव्हा होतं तेव्हा त्याच्यामध्ये दुसरं असतंच। जसं भगवंतांनी सांगितलेल्या सांख्य योगामध्ये मी मगाशीच सांगितलं की योगबुद्धी ही इनबिल्टच आहे, म्हणून ते सगळं सांगितल्यानंतर या दोन्हीला मिळून भगवंतांनी बुद्धियोग असा शब्द तिथं वापरला। दुसऱ्या अध्यायात पुढेही आला तो भगवद्गीतेत 2-3 ठिकाणी। बुद्धियोग म्हणजे सांख्ययोग आणि कर्ममार्ग या दोन्हीमध्ये असणारं कौशल्य, योग सांख्यबुद्धी अधिक योगबुद्धी यांचं सामंजस्य म्हणजे बुद्धियोग, आणि ज्ञानयोग व्यवस्थितीही म्हणजेही तेच। एक असलं की त्याच्यात दुसरं येईलच, जसं कर्मयोगाचं आचरण करताना ज्ञान येईलच, किंवा जो ज्ञानी आहे त्याच्याबाबत त्याची कर्म विशिष्ट बोधानी होणारच, कर्मणीयव अधिकार आहते मा फलेषु कदाचन या बोधानी, म्हणून तोही अर्थ चांगलाच आहे। साधकाच्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी म्हणून हे जे आत्मज्ञान आहे आणि कर्म मार्ग आहे याचं एकत्व तारतम्यानी अभ्यासण हा अर्थ म्हणून केला. तेथ सगळीये चित्तवृत्ती त्यागू करणे या रीती निष्कामे पूर्णाहुती हुताशी जैसी. सगळीये चित्तवृत्ती म्हणजे चित्तवृत्ती इन टोटल, जे आपल्या चित्तवृत्ती असतात त्या कधी कधी विद्यार्थी अनुभवतो की शिक्षक शिकवतायत आणि मधलं 5 मिनिटाचं त्याला काहीच समजलं नाही. याचं कारण त्याच्या मनात कुठल्या तरी एका शब्दामुळे विचार निर्माण झाला आणि तो विचार करता करता बाहेर पडला. आणि शिक्षकांचं बोलणं तर चालू आहे, कारण त्यांना 60 विद्यार्थ्यांच्या ठिकाणी कोणाचंही एकाचं चित्त जर विचलित झालं तर कळणार कसं, म्हणून त्यांचं बोलणं सतत चालू आहे. हा 5 मिनिटांनी परत त्या विषयावर येतो तेव्हा मधलं काही त्याला कळलेलंच नसतं, मध्ये काही झालेलं असतं पण त्याला त्याचा पत्ताच नसतो, कारण तो दुसरीकडेच फिरत गेलेला असतो. पारमार्थिक श्रोत्यांविषयी न सांगता विद्यार्थ्यांविषयी मुद्दाम सांगितला, कारण तेथ सगळीये चित्तवृत्ती त्यागू करणे या रीती निष्कामे पूर्णाहुती हुताशी जैसी. ज्ञानयोग व्यवस्थितीही याचं वर्णन करताना सगळ्या चित्तवृत्तीचा त्याग करणं किंवा वृत्तीचा लय करणं, वृत्तीच आपल्यापासून बाजूला घालून देणं, ध्यान आणलंय ते इथं. तेथ सगळीये चित्तवृत्ती त्यागू करणे या रीती निष्कामे पूर्णाहुती हुताशी जैसी. निष्काम यज्ञ करणारा पूर्णाहुती देत असताना यज्ञवेदीमध्ये थोडे तीळ राहिलेत, थोडे तांदूळ राहिलेत, थोडं हवन द्रव्य राहिलंय, राहू देत घरात, म्हणून तो जसं ठेवत नाही तेही घालून टाकतो अग्नीत. तशी सगळ्या चित्तवृत्तीचा जो त्याग करतो जसं यज्ञाच्या अग्नीमध्ये हुताशीमध्ये पूर्णाहुतीच्या वेळेला सगळं हवन द्रव्य यज्ञ झाल्यावर जसं घालावं तशा सगळ्या चित्तवृत्ती ज्यांनी टाकून दिल्या का सुकुळीने आपुली आत्मजा सत्कुळीची दिधली. कुलवान अशा घरामध्ये वडिलांनी आपली आत्मजा म्हणजे मुलगी सत्कुळीची दिधली, एक चांगलं घर पाहून ती दिली म्हणजे दिलीच, त्या घरातच ती गेली, तिचा पूर्वीचा बंध सगळा तुटून गेला. हो, आता या घरात तिचं काहीच राहिलं नाही, काहीच राहिलं नाही. चित्तवृत्तीचाही असाच त्याग करायचा. ध्यान हे विशेषच आहे, मगच निर्विकल्पता येते आणि या निर्विकल्पतेनंतर जी शांती ती नंतर कर्मात देखील अनुभवाला येईल. का सुकुळीने आपुली आत्मजा सत्कुळीची दिधली हे असो लक्ष्मी, हिरावली मुकुंदी जैसी. लक्ष्मी श्री विष्णूंच्या चरणी जशी स्थिर झाली कुबेराची मुलगी विष्णूंची पत्नी ती आपल्या सगळ्या संपदेसह भगवान विष्णूंच्या चरणी जशी स्थिर होऊन राहिली. वेगळा बँक अकाउंट नाही, हे तुझे पैसे हे माझे पैसे असं लक्ष्मी म्हणत नाहीये. आत्ताच्या संदर्भात बोलत नाहीये, पण तरी देखील जो अनासक्त आहे, शांताकारम भुजग शयनम, सगळ्या जगापासून दूर असलेला, क्षीरसागरात पोहोडलेला, सगळ्या विश्वाचा आधार, गगन सदृशम मेघवर्णम शुभांगम, असा लक्ष्मीकांत त्याच्या पायाशी ती जाऊन बसते. सगळ्याचा घराचा त्याग करून तिच्याबरोबर जी चालत आलेली संपत्ती असते, लक्ष्मी तिथं संपत्ती आहेच, ती सगळी त्याच्या चरणी अर्पण करते आणि एकनिष्ठ राहते. लक्ष्मी चंचल नाहीये. ती जर चंचल असती तर विष्णूंच्या पायांशी बसलीच नसती. ती ज्याच्यापाशी येते त्याचं मन चंचल झालं आणि तो लक्ष्मीला चंचल म्हणतो. लक्ष्मी ही स्थिरच होते, हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी, तैसे निर्विकल्पपणे जे योग ज्ञानीच या वृत्तीक होणे, तसं निर्विकल्प स्थितीला प्राप्त झाल्यानंतर या योग ज्ञानाच्या ठिकाणीच स्थायिक होणं, वृत्तीक होणं, तिथंच वस्ती करून राहणं, तो तिचा गुण म्हणे श्रीकृष्ण नाथू. तो हा तिसरा दैवी गुण असं श्रीकृष्ण नाथ म्हणतात. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर.